लेवीय अध्याय 20. परमेश्वर मोशेला म्हणाला, तू इस्रायल लोकास आणखी असे सांग की इस्रायलांपैकी किंवा इस्रायल लोकांमध्ये राहणाऱ्या परकीयांपैकी कोणी आपल्या मुलाबाळातून एखादे मूल मोलख दैवितास अर्पील तर त्या मनुष्यास जीवे मारावे, आपल्या देशाच्या लोकांनी त्यास धोंडमार करावा. मीही त्या मनुष्याच्या विरुद्ध होईन आणि त्यास आपल्या लोकातून बाहेर टाकीन, कारण त्याने आपले मूल मोलख दैवतास अर्पून माझे पवित्र स्थान भ्रष्ट केले व माझ्या पवित्र नावाला कलंक लावला. मोलख दैवताला आपले मूल अर्पिण्याकडे देशाचे इतर सामान्य लोक डोळेझाक करून त्यास जीवे मारणार नाही, तर मी त्या मनुष्याच्या व त्याच्या कुटुंबाच्या विरुद्ध होईन आणि त्यास व मजवर अविश्वास दाखवून जो कोणी व्यभिचारी मतीने मोलख दैवताच्या नादी लागून त्यांच्या मागे जातील त्यांना आपल्या लोकातून बाहेर टाकीन. जो मनुष्य व्यभिचारी मतीने सल्लामसलत विचारण्यास पंचाक्षरांकडे व चेटक्यांकडे जातो तो माझ्याशी विश्वासघात करीत आहे. मी त्याच्या विरुद्ध होईन व त्यास आपल्या लोकातून बाहेर टाकीन. म्हणून शुद्ध व्हा, आपणास पवित्र करा, कारण मी तुमचा देव परमेश्वर आहे. तुम्ही माझ्या नियमांची आठवण ठेवून ते पाळा. मीच तुम्हास पवित्र करणारा परमेश्वर आहे. जो मनुष्य आपल्या बापाला किंवा आपल्या आईला शिव्याशाप देईल त्यास अवश्य जीवे मारावे. त्याने आपल्या बापाला व आपल्या आईला शिव्याशाप दिला आहे, म्हणून त्याच्या रक्तपाताची जबाबदारी त्याच्याच माथी राहील. जो मनुष्य आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीपाशी जातो तो मनुष्य व स्त्री ते दोघेही व्यभिचाराच्या पापाचे अपराधी आहेत, त्या दोघांना अवश्य जीवे मारावे. जो आपल्या वडिलाच्या पत्नीपाशी जातो तो आपल्या बापाची लाज उघडी करतो. तो मनुष्य व त्याच्या बापाची पत्नी त्या दोघांनाही अवश्य जीवे मारावे. त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील. एखादा पुरुष आपल्या सुनेशी शारीरिक संबंध ठेवेल तर त्या दोघांनाही अवश्य जीवे मारावे. त्यांनी शरीर संबंधाचे भयंकर पाप केले आहे. त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील. एखाद्या पुरुषाने स्त्री गमनाप्रमाणे पुरुष गमन केले तर ते भयंकर पाप त्या दोघांनी केले आहे, म्हणून त्या दोघांनाही अवश्य जीवे मारावे. त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील. कोणा पुरुषाने एखादी स्त्री व तिची मुलगी या दोघींबरोबर विवाह केला तर तो अतिदुष्टपणा होय. त्या पुरुषाला त्या दोन्ही स्त्रियांना अग्नीत जाळून टाकावे. तुमच्यामध्ये असे अतिदुष्टपणाचे पाप होऊ देऊ नये. कोणा पुरुषाने पशुगमन केले तर त्यास अवश्य जीवे मारावे आणि त्या पशुलाही मारून टाकावे. कोणी स्त्री पशुगमन करील तर त्या स्त्रीला व त्या पशुला जीवे मारावे, त्यांना अवश्य मारून टाकावे. त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील. कोणी आपल्या बहिणीला, मग ती त्याच्या बापाची मुलगी असो किंवा त्याच्या आईची मुलगी असो, आपली पत्नी करून घेईल व ती दोघे शरीर संबंध करतील तर ते लाजीरवाणे कर्म आहे. त्या दोघांना आपल्या भाऊबंदा देखत शिक्षा व्हावी, त्यांना आपल्या लोकातून बाहेर टाकावे. त्याने आपल्या बहिणीबरोबर केलेल्या वाईट कर्माबद्दल शिक्षा भोगावी. ऋतुमती स्त्रीशी कोणी पुरुषाने शरीर संबंध केला तर तो पुरुष व ती स्त्री या दोघांनाही त्यांच्या लोकातून बाहेर टाकावे, कारण त्याने तिच्या रक्ताचा झरा उघडा करून पाप केले आहे. आपली मावशी किंवा आपली आत्या ह्याच्याशी शारीरिक संबंध ठेवू नये. तसे करणाऱ्याने त्याच्या जवळच्या आप्ताची काया उघडी केली आहे. त्यांनी आपल्या दुष्कर्माबद्दल शिक्षा भोगावी. कोणी आपल्या चुलतीशी शारीरिक संबंध ठेवेल तर त्याने आपल्या चुलत्याची लाज उघडी केली असे होईल. ते आपल्या पापाची शिक्षा भोगतील व संतती न होता मरतील. आपल्या भाऊजईशी शारीरिक संबंध ठेवणे हे पापी कृत्य आहे. जो कोणी असे करील त्याने आपल्या भावाची लाज उघडी केली असे होईल, त्यांना संतती होणार नाही. म्हणून तुम्ही माझे सर्व विधी व माझे सर्व नियम यांची आठवण ठेवून ते पाळावे. म्हणजे ज्या देशात मी तुम्हास घेऊन जात आहे त्यामध्ये तुमची वस्ती होईल, तो देश तुमचा त्याग करणार नाही. ज्या राष्ट्रांना मी तुमच्या पुढे घालवून देत आहे त्यांनी असली सर्व पापी कृत्य केली, म्हणून मला त्यांचा वीट आला. तुम्ही त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे चालू नका. मी तुम्हा सांगितले आहे की त्यांचा देश तुमचे वतन होईल, तो मी तुमच्या ताब्यात देत आहे. त्यामध्ये दुधामदाचे प्रवाह वाहत आहेत. इतर राष्ट्रांपासून वेगळे करून मी तुम्हास माझे विशेष लोक म्हणून चालविले आहे. मी तुमचा देव परमेश्वर आहे. म्हणून तुम्ही शुद्ध व अशुद्ध पशु आणि शुद्ध व अशुद्ध पक्षी यांच्यातील भेद पाळावा. आणि जे पशु पक्षी जमिनीवर रांगणारे प्राणी मी अशुद्ध ठरविले आहेत ते तुम्ही खाऊ नये. तुम्ही माझेच असावे म्हणून मी तुम्हास इतर राष्ट्रांपासून वेगळे केले आहे. तुम्ही माझ्याकरता पवित्र व्हावे, कारण मी तुमचा परमेश्वर आहे आणि मी पवित्र आहे. कोणी पंचाक्षरी किंवा चेटकी करणारा असला, मग तो पुरुष असो किंवा स्त्री असो, त्यांना अवश्य जीवे मारावे. लोकांनी त्यांना धोंडमार करावा. त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.